चीनीमंडी.com पॉडकास्ट। टोल दरांना थांबवण्यासाठी ऊस विभागातील पथके सज्ज। राज्य मुख्यालय प्रदेशात टोल दलाच्या वाढत्या प्रादुर्भावाला पाहून राज्यातील ऊस विकास विभाग सक्रिय झाला आहे। विभागातील एकूण 437 पथके यावेळी सक्रियपणे काम करत आहेत। विभागीय अधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांना सहयोगाने 1256 हेक्टर क्षेत्रफळामध्ये बचावासाठी उपाय केले आहेत। सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातत्याने गावांमध्ये भ्रमण करून कीटकांच्या आक्रमणांना विफल करण्यासाठी शेतकऱ्यांना जागरूक राहणे आणि पुरेशी सावधानी बाळगण्यासाठी जागरूक केले जात आहे। टोळांपासून बचावासाठी फवारणी टँकरमधून कीटकनाशक फवारणी, हँडबिल वितरण, दैनिकांमधून टोळापासून बचावासाठीच्या उपयोगांचा प्रसार केला जात आहे।